मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर श्रीनिवास रायरीकर यांनी आजपर्यंत समर्थांचं व्यवस्थापनशास्त्र या विषयावर 400 पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत. अनेक औद्योगिक आस्थापनांमध्ये कामगार वर्गापासून व्यवस्थापकीय मंडळापर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला आहे. आज ते आपल्यासमोर मॅनेजमेंट गुरु समर्थ रामदास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातले एक महान संत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि तुकाराम महाराजांच्या काळात होऊन गेले. रामदास स्वामींचा जन्म हे मराठवाड्यातल्या जांब या गावी 1608 साली झाला आणि तिथून ते वयाच्या 12व्या वर्षी नाशिक परिसरात टाकळी या गावी आले आणि तिथं त्यांनी महान तपश्चर्या केली. एक खूप मोठे योगी तर रामदास स्वामी होतेच, परंतु एक खूप मोठे लीडर त्या काळातले, ज्याला म्हणतात खूप मोठे नेते होते. आणि रामदास स्वामींचं या अंगाने जे परिशीलन आहे आणि या अंगाने जो अभ्यास आहे तो आपण मी इथं मांडतोय आपल्यापुढे. रामदास स्वामी हे खूप मोठे नेते असल्याने दासबोध या त्यांच्या महान ग्रंथामध्ये केवळ आध्यात्मिक भाग आलेला नाही तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स, व्यवस्थापनाची अनेक तत्व ही त्याच्यामध्ये आलेली आहेत. रामदास स्वामींचा संपूर्ण जर जीवनाचा आराखडा आपण पाहिला तर पहिली 12 वर्ष हे बालपण त्यांचं जांब या गावी गेलं, पुढची 12 वर्ष नाशिक परिसरामध्ये त्यांनी खूप तपश्चर्या केली. रामाचे खूप महान भक्त म्हणून रामदास, संत रामदास अशा नावाने ते संपूर्ण हिंदुस्थानात विख्यात झाले. आणि त्याच्या पुढची जी 12 वर्ष आहेत ही रामदास स्वामींची, आपला जो विषय त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. रामदास स्वामींनी संपूर्ण 24व्या वर्षापासून ते पुढे 12 वर्ष संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भ्रमण केलं आणि त्यावेळेचा हिंदुस्थान आपल्याला कल्पना असेल की आत्तापेक्षाही खूप मोठा परिसर होता. असे तो हिमाचल रामदास स्वामींनी त्या काळात भ्रमण केलं आणि या 12 वर्षाच्या काळात एक खूप मोठं संघटन रामदास स्वामींनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात उभं केलं. या दरम्यान जो त्यांना लोकजीवनाचा अनुभव आला, ज्या पद्धतीने त्यांनी संघटन उभारलं, ज्या पद्धतीने लोक एकत्र केली, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धारता बरे, आजच्या काळामध्ये आपण ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो, या पद्धतीचा अतिशय ठोस असा संदेश त्या काळातल्या लोकांना त्यांनी दिला. प्रत्येक गोष्ट ही केल्याशिवाय होत नाही आणि प्रयत्न हाच परमेश्वर, एवढं प्रयत्नांना उच्च दर्जाचं महत्त्व देणारा दुसरा संत तर मला तरी माहिती नाही. रामदास स्वामींनी त्या काळामध्ये लोकांना कार्यसंस्कृतीत आणलं. आधी प्रपंच करावा नेटका, नेटका म्हणजे उत्कृष्ट, जे कराल ते उत्तम करा, जे कराल ते क्वालिटीचं करा, या पद्धतीचं सांगणारा हा संत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. परमार्थात आळस चालत नाही आणि प्रपंचात आळस चालत नाही, दोन्हीकडे यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होतं नाही साध्यजनी. या तऱ्हेने खूप मोठा संदेश त्यांनी त्या काळातल्या लोकांना दिला. रामदास स्वामींचे त्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 1100 मठ होते, म्हणजे आजच्या भाषेमध्ये झालं तर 1100 शाखा किंवा ब्रँचेस. आजसुद्धा एखाद्या संस्थेच्या किंवा एखाद्या कंपनीच्या भारतभर जर 1100 जर ब्रँचेस असतील किंवा शाखा असतील तर आपल्याला लक्षात येईल की ते केवढी मोठी संघटना किंवा केवढी मोठी संस्था किंवा केवढी मोठी कंपनी आहे. ज्या काळामध्ये वाहतूक नव्हती, ज्या काळामध्ये रस्तेसुद्धा नव्हते, पायी भ्रमण करायला लागायचं, ज्या काळामध्ये आजच्यासारखी दळणवळणाची साधनं नव्हती, मोबाईल्स नव्हते, विमानं नव्हती, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामदास स्वामींनी हे कार्य महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उभं केलं. असे तो हिमाचल रामदास स्वामींनी भ्रमण करून त्या काळातलं आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण देश हा पारतंत्र्यात होता. पारतंत्र्यात लोक अतिशय निराश आणि हताश झालेली होती आणि त्यांना त्या लोकांच्या मध्ये उत्साह आणणं, त्या लोकांमध्ये आशावाद आणणं आणि त्या लोकांना आळशीपणापासून परावृत्त करून कार्यसंस्कृतीत आणणं हे महान कार्य रामदास स्वामींनी केलं. धर्माच्या किंवा अध्यात्माच्या नावाखाली कामधंदे सोडून बसू नका तर काम करा, प्रयत्न करा आणि प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नांनी साध्य होते असं सांगणारा एक महान संत. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरता बरे, प्रयत्न हाच परमेश्वर, एवढं प्रयत्नांना उच्च दर्जाचं महत्त्व देणारा हा महान संत आधुनिक काळाशी खूप जवळचं नातं सांगतो. आजच्या काळामध्ये, आजच्या कारखान्यांमध्ये सुद्धा किंवा आपल्या प्रत्येक आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये, ऑफिसेसमध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त असणारी तत्व रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितले. रामदास स्वामींचे अनेक ग्रंथ आहेत, आत्माराम आहे, मनाचे श्लोक आहेत, त्यांचं खूप मोठं स्फुट वाङ्मय जवळ 40,000 ओव्यांचं किंवा श्लोकांचं आहे, आणि त्यामध्ये दासबोध हा एक महान ग्रंथ, ग्रंथराज ज्याला म्हणतो आपण, असा ग्रंथ रामदास स्वामींनी सिद्ध केला. बऱ्याच जणांना कल्पना नसेल की रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ हा एक टाकी लिहिला आहे असं झालेलं नाही आहे, तर तो त्यांनी तीन टप्प्यामध्ये रामदास स्वामींनी हा ग्रंथ खरं म्हणजे सिद्ध केलेला आहे. शेवटची 4 वर्ष हा त्यांनी शिवथरगड या परिसरामध्ये त्याचं एडिटिंग केलं, आजच्या भाषेत जर बोलायचं तर त्याचं संकलन केलं, परंतु त्यांनी हा ग्रंथ 3 टप्प्यात लिहिलेला आहे. वयाच्या 24व्या वर्षी रामदास स्वामी हे भारत भ्रमणाला बाहेर पडले आणि पुढे 12 वर्ष त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून एक खूप मोठी संघटना उभी केली. त्याच्यापूर्वी 24 वर्षापर्यंत रामदास स्वामी हे पूर्ण वैराग्यपूर्ण आणि पूर्ण आध्यात्मिक असं जीवन जगत होते. एक खूप मोठे साधक आणि नंतर सिद्ध आणि एक मोठे संत म्हणून ते प्रसिद्ध झाले. 24व्या वर्षी रामदास स्वामींनी पहिला दासबोध हा ग्रंथ लिहिला. 21 समासी किंवा जुना दासबोध म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर यामध्ये संपूर्ण विवेक वैराग्य या तऱ्हेचे आध्यात्मिक विषय आहेत, परंतु नंतर हा दासबोध त्यांनी त्यानंतर 7 दशकांचा किंवा आजच्या भाषेमध्ये 70 चॅप्टर्सचा किंवा समासांचा केला. त्याच्यापुढे वयाच्या अगदी शेवटी त्यांनी हा ग्रंथ हा पूर्ण सिद्ध केला आणि 200 समासांचा किंवा 200 चॅप्टर्सचा हा ग्रंथ आहे. त्याची अतिशय पद्धतशीर अशी विभागणी रामदास स्वामींनी केलेली आहे. अनेक संतांचं त्या काळातलं साहित्य आहे, परंतु ते स्फुट प्रकारचं किंवा असं वेगवेगळ्या तऱ्हेने ते एकत्र मांडलेलं आहे, नंतर संकलन झालेलं आहे. दासबोध हा ग्रंथ अतिशय पद्धतशीर अशी रचना केलेला असा ग्रंथ आहे आणि ह्याच्यामध्ये अतिशय उद्देशपूर्ण अशा पद्धतीने रामदास स्वामींनी त्याची रचना केलेली आहे. यामध्ये पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय असं रामदास स्वामी म्हणतात. हा ग्रंथ का लिहिला? मुख्यतः आध्यात्मिक ग्रंथ आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, परंतु रामदास स्वामी केवळ संत किंवा योगी नव्हते तर त्या काळातले अतिशय प्रख्यात असे लीडर होते आणि त्यांनी त्या काळात जे संघटन केलं या संघटन करण्याच्या निमित्ताने त्यांना व्यवस्थापनाची अनेक तत्व ही वापरायला लागली. पुष्कळ वेळेला आपल्याला असं वाटतं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे आता 100 वर्षापूर्वी कारखानदारी सुरू झाली आणि मग व्यवस्थापन सुरू झालं असा आपला गैरसमज असतो. खरं म्हणजे व्यवस्थापन हे शास्त्र रामदास स्वामींच्या आधीपासून उपलब्ध आहे. आपल्याला माहिती आहे की 4,000 वर्षापूर्वी कौटिल्य होऊन गेला. आज सुद्धा आपले अर्थमंत्री किंवा प्रधानमंत्री हे बजेटच्या भाषणांमध्ये कौटिल्याचा नेहमी आधार घेतात आणि कौटिल्याचे काहीतरी 4 श्लोक सांगितल्याशिवाय राहत नाहीत. तर त्या काळामध्ये अर्थशास्त्र होतं, त्या काळामध्ये अनेक शास्त्र होती आणि तसंच त्या काळामध्ये व्यवस्थापन शास्त्र हे सुद्धा होतं. व्यवस्थापन शास्त्र म्हणजे पद्धतशीर कामं करणं, पद्धतशीर व्यवहार करणं, हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. व्यवस्थापन शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेने प्लॅनिंग लागतं, ज्या तऱ्हेने ॲक्शन लागते, याविषयी आपल्याला जे पद्धतशीर काम करायला लागतं याविषयीची तत्व आहेत. प्रत्येक जे शास्त्र असतं त्याच्यामध्ये तत्व असतात आणि ही तत्व ही काळाच्या पलीकडे काळातीत असतात. तर रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये व्यवस्थापन शास्त्राची तत्व आहेत, लीडरशिपची किंवा नेतृत्व विकासाची तत्व आहेत असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आजच्या काळाला ती तत्व म्हणून नक्कीच अनुरूप आहेत. आजच्या काळातली टेक्नॉलॉजी त्या काळात नव्हती आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा त्यात उल्लेख नसेल, आणखीन आधुनिक जे विषय त्याचा तंत्रज्ञानाचा उल्लेख नसेल, परंतु रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये व्यवस्थापनाची जी बाकीची सगळी तत्व आहेत ती सगळी तत्व त्यामध्ये पूर्णपणे आलेली आहेत आणि जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये अगदी शॉप फ्लोअरला जी लोक काम करतात, कारखान्यांमध्ये काम करतात, कामगारापासून ते अतिशय उच्च दर्जाच्या व्यवस्थापकापर्यंत किंवा मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत जी वापरता येतील अशी अनेक तत्व रामदास स्वामींनी दासबोधामध्ये अतिशय चपखलपणे आणि अतिशय खोलवर अशी लिहिलेली आहेत. आणि ही त्यांनी वेळोवेळी जी सांगितलेली तत्व आहेत ती एकत्र संकलित झालेली आहेत दासबोधामध्ये. आधी केले आणि मग सांगितले, दासबोधातली एक प्रसिद्ध ओवी आहे. प्रत्येक गोष्ट मी आधी केली आहे ते म्हटले मग त्याविषयीचं भाष्य केलंय, म्हणून दासबोध लिहायला रामदास स्वामींनी 48 वर्ष लावली. बऱ्याच जणांना कल्पना नसेल त्यामुळे हा तीन टप्प्यात सिद्ध केलेला ग्रंथ आहे. पहिला वयाच्या 24व्या वर्षी, मी मगाशी सांगितलं असं 21 समासी दासबोध, पुढं तो एक्सपांड केला, विस्तार केला त्याचा 7 दशकांचा म्हणजे 70 समासांचा, आणि पुढे 200 समासांचा दासबोध वयाच्या 17व्या वर्षी ऑलमोस्ट रामदास स्वामींनी तो पूर्ण केला. आणि शिवथरगड या परिसरामध्ये त्यांनी त्याचं शेवटचे 3-4 वर्ष संकलन केलं आणि मग हा महान ग्रंथ हा सिद्ध झाला. दासबोधाच्या मध्ये 7751 ओव्या आहेत आणि त्यामधल्या जवळपास मी जो काय 15-1 वर्ष रिसर्च केलेला आहे त्यामध्ये 35 समास किंवा 35 चॅप्टर्स हे डायरेक्टली किंवा थेटपणे आपला रोजचा जो व्यवहार आहे, अगदी कारखान्यामधला जो व्यवहार चालतो, आर्थिक व्यवस्थापन चालतं, आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जे प्रश्न येतात ते कसे सोडवायचे, या सगळ्याची उत्तरं आपल्याला दासबोधात मिळतात. त्यामध्ये जवळजवळ 1200 ओव्या माझ्याकडे आहेत की ज्याच्यातनं आपण दासबोधातनं व्यवस्थापन तत्व, नेतृत्व विकासाची तत्व आणि आजचा जो एक महत्त्वाचा विषय की परिवर्तन, चेंज मॅनेजमेंटची तत्व खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आर्थिक व्यवस्थापनापासनं ते संपूर्ण लीडरशिपपर्यंत सर्व तऱ्हेची तत्व दासबोधामध्ये. असं म्हटलं आता की दासबोधामध्ये काय नाही असं विचारा. दासबोधामध्ये उत्तम हस्ताक्षर कसं काढावं इथपासनं की नेत्यांनी किंवा राजांनी कसं वागावं या लेवलपर्यंत दासबोधामध्ये सर्व विषय रामदास स्वामींनी अतिशय पद्धतशीरपणे हाताळलेले आहेत आणि या सगळ्याला त्यांच्या स्वतःच्या अनुभवाचा आधार आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये 1100 मठ किंवा 1100 शाखा आपल्या कामाच्या स्थापन करणं, त्यांच्या पश्चात जवळपास 101 वर्ष ही संस्था अतिशय उत्तम चालली होती आणि त्यानंतर सुद्धा आज सुद्धा आपल्याला माहिती आहे की जवळ 70-80 मठ संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. त्यामध्ये जर तंजावरला तुम्ही गेला तामिळनाडूमध्ये दक्षिणेकडे तर आपल्याला दिसेल की तिथे 350 वर्षापूर्वीचा मठ आज सुद्धा चालू आहे. जबलपूरमध्ये मठ आहेत, आपल्या मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणे, तर त्याच्या खुणा आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांची अनेक परदेशी लोकांनी ज्या आठवणी सांगितल्या, चरित्र सांगितलेली आहेत, ऑटोबायोग्राफीज ऑफ शिवाजी महाराज बाय फॉरिनर्स अशा पद्धतीचं एक जे पुस्तक आहे रघुनाथ सरकारांचं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरच रामदास स्वामींच्या या मोठ्या संघटनेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला परदेशी लोकांनी केलेला सुद्धा दिसतो. 1100 मठांवर उत्तम लीडर्स नेमून त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं याची तत्व रामदास स्वामींनी सांगितलेली आहेत. 1100 ठिकाणी जाऊन काही रामदास स्वामींनी काम केलेलं नाही, परंतु पुढची लीडरशिप कशी तयार करायची आणि संघटनात्मक काम काय पद्धतीने करायचं याची अनेक तत्व त्यांनी स्वतः सांगितली नाही तर आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये त्या काळात वापरली. त्यांचे त्या काळातले जे लीडर्स होते ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण ब्रँच मॅनेजर्स म्हणू, मठाधिपती त्या काळात म्हणायचे किंवा महंत म्हणायचे, वेगळ्या मठांचे जे मुख्य अधिकारी होते, मुख्य जे होते चीफ ऑफिसर्स आजच्या भाषेमध्ये, या महंतांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नुसते तिथं महंत होऊन बसू नका, तर पुढचे महंत तयार करता, पुढचे लीडर्स तयार करा. पुढचे लीडर्स तयार केल्याशिवाय संघटना चालणार नाही. लीडरशिपची अनेक तत्वं रामदास स्वामींनी दासबोधात सांगितली, ती आपण काही प्रमाणात पाहू, परंतु एक महत्त्वाचं तत्व त्यांनी सांगितलं की जो पुढचे लीडर्स तयार करतो तो खरा लीडर. तर महंत महंत करावे, महंतांना त्यांनी असं सांगितलं, तुम्ही लीडर आहात, तुम्ही एकटे लीडर असून उपयोग नाही, तुम्ही पुढची लीडरशिप, पुढचे महंत हे तयार केले पाहिजेत, तर संघटन चालेल, अन्यथा संघटन चालणार नाही. आजच्या आधुनिक काळात सुद्धा हे तत्व तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, जागतिकीकरण म्हणतो. जागतिकीकरणामध्ये एखाद्या कंपनीचा, एखाद्या संस्थेचा विस्तार हा संपूर्ण जगभर करायचा असेल, भारतभर करायचा असेल, तर ज्या तऱ्हेची तत्वं लागतात या तऱ्हेची तत्वं रामदास स्वामींनी स्वतः वापरली आणि दासबोधामध्ये आपल्यासाठी ती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. महंतांना त्यांनी असं या संदर्भात सांगितलं की महंत महंत करावे, महंतांना सांगितलं तुम्ही पुढचे महंत, पुढचे लीडर्स तयार करा, तर तुम्ही खरे लीडर. लीडरशिपचं एक फार महत्त्वाचं तत्व रामदास स्वामी सांगतात की पुढचे लीडर्स जो तयार करतो तो खरा लीडर. मी सगळं करतो असा जो म्हणतो तो लीडर नसतो, मग तो कामगार झाला. दुसरे लीडर्स तयार करतो, लोकांकडनं काम करून घेणं हे लीडरशिपचं एक महत्त्वाचं तत्व आहे. आणि त्याच्या पलीकडचं एक तत्व रामदास स्वामी सांगतात की त्याच्या पुढचे लीडर्स तयार करणं म्हणजे संघटन हे चालू राहतं. माणसं तर येतात आणि जातात, रामकृष्ण हे आले गेले असं म्हटलं जातं, तर संघटन हे जास्त ज्याला म्हणतात कायमचं असतं, परपेच्युअल असतं, ते चाललं पाहिजे. आणि हे महत्त्वाचं तत्व रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलंय की महंत महंत करावे, कसे करावे हे सुद्धा एका ओळीत त्यांनी सांगितलंय. युक्तिबुद्धीने भरावे. युक्ती म्हणजे आजच्या भाषेत आपण बोलू स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी त्यांना तुम्ही बिझनेसची किंवा हे तुमच्या कामाची द्या. बुद्धी म्हणजे त्यांना त्यांचं नॉलेज द्या त्या कामाचं. आणि त्यांना भरावं म्हणजे त्यांना इन्स्पायर्ड करा, त्यांना प्रेरित करा. आणि असे प्रेरित असणारी जाणती लोक ज्याला रामदास स्वामी म्हणतात की म्हणते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. अशी जाणती लोक, तयार लोक, ट्रेन्ड लोक, नॉलेजेबल लोक आणि अतिशय प्रेरित असणारी लोक ही तयार करून त्यांना ते म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करा आणि त्यांच्याकडनं पुढचं काम करून घ्या. आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या तऱ्हेने जर काम केलं नाही तर कुठली संघटना मोठी होऊ शकणार नाही आणि चालू शकणार नाही. तर हे केवळ उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रामदास स्वामींनी लिडरशिपची अशी अनेक तत्वं दासबोधामध्ये सांगितलेली आहे. वर्क कल्चरवर ज्याला म्हणतात आजच्या काळामध्ये कार्यसंस्कृती, कार्यसंस्कृतीवर रामदास स्वामींचा खूप मोठा भर होता. आधी प्रपंच करावा नेटका, प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट चांगली क्वालिटीची करा असं सांगणारा हा संत. आणि मग परमार्थ वगैरे हा पण महत्वाचा आहे. दोन्हीकडे आळस चालत नाही. आळसावर रामदास स्वामी तुटून पडतात आणि आपल्याला माहिती आहे की हार्डवर्क शिवाय काही साध्य होत नाही. आपल्या आधुनिक जीवनात ते आपल्याला अनुभव आहे. त्या काळातल्या पण लोकांना त्यांनी असं सांगितलं की प्रपंच सोडून परमार्थ केला तर अन्न मिळेना खायला. कामधंदे सोडून, काम सोडून जर तुम्ही 24 तास टाळ कुठत बसला तो काही परमार्थ नाही. कामधंदे करा, कार्यसंस्कृतीत या आणि उत्कृष्ट काम करा. प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नाने साध्य होते. दैववादावर रामदास स्वामी तुटून पडतात. प्रारब्ध आणि दैववाद रामदास स्वामींना मान्य नाही. प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नाने साध्य होते. हा जो आधुनिक विचार आहे हा रामदास स्वामींसारख्या संतांनी 350 वर्षापूर्वीच्या लोकांना सांगितला की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ. मला असं वाटतं रामदास स्वामींची ही जी तत्व या अंगाने जर आपण दासबोध पाहिला तर दासबोध हा ग्रंथ हा खरं म्हणजे आधुनिक जीवनाचा एक खूप महान असा संदर्भ ग्रंथ आहे की जो रोजच्या जीवनामध्ये आपण पाहावा आणि वापरावा. यासारखे ग्रंथ आहे केवळ देवघरात ठेवून नमस्कार करून सोडून द्यायचे ग्रंथ नाही. ते आपल्या रोजच्या जीवनात ते कसे आणता येतील या अंगाने आपण पाहू. आळशीपणावर रामदास स्वामी जेव्हा तुटून पडतात त्यावेळेला ते असं म्हणतात की आळस हे नित्य नेम राहिला. रोजच्या ज्या आपण गोष्टी करत असतो त्या गोष्टी आळशीपणाने बंद पडतात. आळस हे नित्य नेम राहिला, आळस हे अभ्यास बुडाला, केलेलं कामही संपूर्ण खराब होतं. आळस हे आळस वाढायला असंभव. आळशीपणाने फक्त आळस वाढतो आणि किती वाढेलेला नेम नाही. आळस हे राहिला विचार, हे करू ते करू आपण नुसतं बोलतो करत काही नाही प्रत्यक्षात आणि नुसतं आपण त्याचा विचार करतो आणि जो विचार बाजूला राहतो केवळ आळशीपणाने. आळशीपणा बाजूला करा असं कळकवून रामदास स्वामी सांगतात. आळसे करावा आळसे राहिला विशाळ, आळसे बुडाला आचार, केलेलं कामही खराब होतं. आळसे नव्हे पाठांतर काही केलं. आळशीपणाने आपला अभ्यास होत नाही आणि कुठलाही प्रकारचा अभ्यास तुम्ही करत नाही आणि तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होतं नाही साध्यजनी. या पद्धतीचा संपूर्ण त्यांचा जर आपण आढावा घेतला दासबोधाचा तर आपल्याला कष्टावर हार्डवर्कवर खूप अनेक ओव्या दासबोधामध्ये सापडतील. साधारण 751 ओव्यांमधल्या मी मगाशी सांगितलं की 1200 ओव्या अशा तऱ्हेच्या ओव्या आहेत. त्यातल्या आपण काही ओव्यांचा संदर्भ घेऊन हे काम पुढे नेऊ. याच्यामध्ये रामदास स्वामींनी जी वेगवेगळी तत्वं सांगितली त्याच्यामधली परिवर्तन आणि विकास या विषयावर रामदास स्वामी खूप तपशिलात बोलतात. विकास जर आपल्याला साधायचा असला तर बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. चेंज मॅनेजमेंट ज्याला आपण आजच्या भाषेत बोलतो तसं आपल्याला अमेरिकेत माहिती आहे की ओबामा चेंज असं हा स्लोगन देऊन संपूर्ण निवडणुकीमध्ये निवडून आले अमेरिकेत. तर चेंज हा जगातला एक फार मोठा विषय आहे आणि रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी त्याच्याविषयी अतिशय बारकाईने आणि खोलवर चिंतन केलेलं आहे. आणि हा चेंज विषय आपलं बोललं खूप जातं परंतु चेंज करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु चेंज करणं, बदल करणं ही अशक्य गोष्ट नाही असं रामदास स्वामी म्हणतात. बदल किती होऊ शकतात माणसामध्ये त्याचं म्हणतात की पतित त्याची पावनं होती. पूर्ण अगदी रसातळाला गेलेला गात गेलेला माणूस हा ऋषीपदाला पोचतो. वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो. एवढं परिवर्तन माणसामध्ये याला आजच्या भाषेत 360 डिग्री पूर्ण परिवर्तन माणसामध्ये होऊ शकतो. कर्णी करे तो नरका नारायण होता अशी एक हिंदी म्हण आहे. रामदास स्वामी हेच सांगतात की माणूस बदलू शकतो. मी नेहमी असं सांगतो की आपल्याकडे मराठीत काही काही चुकीच्या म्हणे आलेल्या आहेत, त्यातली एक म्हण म्हणजे स्वभावाला औषध नसते, तर ही खरं म्हणजे चुकीची म्हण आहे. दासबोधाचा संपूर्ण आत्मा आहे हा आहे की स्वभावाला औषध असते. स्वभाव बदलू शकतो, सवयी बदलू शकतात, माणूस कितीही प्रमाणात माणूस बदलू शकतो. माणसाला बदलू कोण शकतं तर दुसरा कोण येऊन माणसाला बदलू नाही शकत. माणूस स्वतःच स्वतःला बदलू शकतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या तऱ्हेचं रामदास स्वामींचं संपूर्ण वाङ्मय. घडवलं तर आपण आपल्याला घडवत असतो, आणि काही बिघडवलं असलं त्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. तर ही जबाबदारी घ्यायला शिका आणि स्वतःला घडवायला शिका असं रामदास स्वामी सांगतात. बदलामध्ये सगळ्यात आड कोण आहे तर रामदास स्वामी सांगतात, मला एक फार आवडणारी ओवी आहे रामदास स्वामींची, त्यात ते असं म्हणतात की माणसाचे अनेक अवगुण आहेत, परंतु सगळ्यात मोठा अवगुण माणसाचा कुठला की जो बदलाच्या आणि प्रगतीच्या माणसाच्या आड येतो. रामदास स्वामी असं म्हणतात की सकळ अवगुणांमध्ये अवगुण, सगळ्या अवगुणांचा राजा, सगळ्यात मोठा अवगुण माणसाचा कुठला, ते असं म्हणतात की सकळ अवगुणांमध्ये अवगुण, आपले अवगुण वाटते गुण, म्हणजे आपले दोष तो माणूस मान्यच करत नाही परंतु त्याचं समर्थन करत बसतो. जो माणूस आपल्या दोषांचं अवगुणांचं समर्थन करतो या माणसाला सुधारायचे काही चान्सेस नाहीत असं रामदास स्वामी सांगतात. ते तर म्हणतात हा मूर्खपणा नाही, हे तर पाप आहे. आपल्याला कल्पना असेल दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं आणि पडत मूर्ख लक्षणं, खूप चांगले चॅप्टर्स आहेत, खूप चांगले समास आहेत. आणि यामध्ये माणूस आपच्या आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की काय मूर्खपणा केला, म्हणजे काय चूक केली, चूक केली किंवा चुकीचं वागलं तर आपण त्याला मराठीत मूर्ख म्हणतो. तर या पद्धतीच्या अनेक चुका माणूस हा करत असतो. आणि त्या काळात रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी ज्या चुका सांगितल्या आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या आज जशाच्या तशा आधुनिक माणसाला सुद्धा लागू पडणाऱ्या त्या चुका आहेत. आणि मूर्ख लक्षणामध्ये सर्वसामान्य माणूस अज्ञानाने चुकतो, परंतु पडत मूर्ख लक्षणात रामदास स्वामी जो स्वतःला फार शहाणा समजतो किंवा पंडित समजतो किंवा आजच्या भाषेमध्ये खूप डिग्र्या घेतलेल्या आहेत, खूप शिकलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तो मूर्खासारखा वागतो असे आपल्याला पुष्कळ लोक आढळतात. आणि काही वेळेला आपल्यात पण ते दोष असतात. पडत मूर्खाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण रामदास स्वामी सांगतात की तो नुसता बोलघेवडा असतो, करत काही नाही, कृती शून्य असतो. ते म्हणतात की रात्रंदिवस करी श्रवण, रात्रंदिवस ट्रेनिंग घेतो, प्रवचन ऐकतो. काही काही लोक रोज प्रवचनाला जातात आणि परत आले की आणखीन बिघडलेत का, असं घरच्यांना वाटायची स्थिती असते. तुम्ही ऐकल्यानंतर वाचल्यानंतर बदल करता की नाही हा सगळ्यात महत्वाचा निकष आहे, अन्यथा आधुनिक जीवनात नाही आणि पूर्वी पण नाही, कोणाला वेळ नाही. तर बदल जर झाले नाही तर आपण जे काही करतो त्याला काय अर्थ आहे. रामदास स्वामी अतिशय प्रॅक्टिकल संत आहेत. समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले, आधुनिक हे वाटणारी ओवी आहे. ते म्हणतात समजणं हे ठीक आहे, समजणं ही थेरी झाली, परंतु त्याप्रमाणे ऍप्लिकेशन केलं पाहिजे, वागलं पाहिजे तर काहीतरी अर्थ आहे, तर जीवनामध्ये रिझल्ट्स मिळतात. रामदास स्वामी असं सांगतात की जगामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतात, एक वर्ग म्हणजे यशस्वी माणसांचा आणि दुसरा वर्ग म्हणजे अयशस्वी आणि फेल्युअर्सचा. यशस्वी कोण होतं म्हणतात, जे समजून उमजून आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीचं वर्तणूक करतात आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात आणतात, ती गोष्टी लोकही भाग्यवान ठरतात आणि ती लोक यशस्वी ठरतात. दुसरी लोक जी नुसती बडबड करतात आणि करत काहीच नाही, ही लोक सगळी फेल्युअर्स किंवा करंट, मराठी भाषेमध्ये करंटा हा शब्द आहे. ते असं म्हणतात की समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले, या वेगळे बोलतची राहिले ते करंटे, जे ना जे नुसते बोलत राहिले ते सगळे करंटे. आणि ज्यांनी समजून उमजून स्वतःच्या जीवनात कृती केली ती गोष्ट सगळे, ती लोक सगळी यशस्वी लोक आणि भाग्यवान लोक. मला असं वाटतं रामदास स्वामींच्या याच्यामध्ये यशस्वी माणसाची अनेक लक्षणं त्यांनी सांगितली आहेत, लीडर्सची अनेक मोठ्या प्रमाणात लक्षणं सांगितलेली आहे. आणि यामध्ये आपणच या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही, याविषयी रामदास स्वामी अतिशय दक्ष आहेत. सगळ्यात मोठा मगाशी मी सांगितलं अवगुण रामदास स्वामी सांगतात की आपल्या अवगुणांचं समर्थन करणं, म्हणजे जसं एखाद्या माणसाला रोग आहे काहीच झालं नाही म्हणतो आणि डॉक्टरकडे हा माणूस जाणार नाही आणि त्याची जी सुधारण्याची प्रक्रिया ही काही सुरू होणार नाही, तर रामदास स्वामी असं सांगतात की सकळ अवगुणांमध्ये अवगुण, आपले अवगुण वाटते गुण, मोठे पाप करंटपणं चुके नाही. फार मोठं म्हणतात पाप आहे, मूर्खपणाच नाही तर हे पाप आहे, अशा माणसाला सुधारायचे बदलायचे काही चान्सेस नाही. तर बदलायचं असलं तर पहिलं म्हणजे मुख्यतः आपले अवगुण आपण समजावून घेतले पाहिजे. आणि या पद्धतीची रचना आपल्याला दासबोधामध्ये दिसते. दासबोधामध्ये उत्तम लीडर्सची लक्षणं दिलेली आहेत, राजकारण चांगल्या तऱ्हेचं राजकारण कसं करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. दासबोधामध्ये सर्व विषय रामदास स्वामींनी हाताळलेले आहेत, पण तरी सुद्धा दासबोधाची अनेक वर्ष अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बाबा पहिला जो दशक आहे 10 समास आहेत त्यामध्ये सगळ्या आध्यात्मिक ग्रंथात जास्त सद्गुरु वंदन, शारदा वंदन, गणेश वंदन हे सगळे वंदनं आहेत. खरा दासबोध हा दुसऱ्या समासा दुसऱ्या दशकापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दशकाला रामदास स्वामींनी पूर्ण नावच दिलेलं आहे असं की मूर्ख लक्षण नामक दशक. आणि मलाही आश्चर्य वाटलं की एवढ्या चांगल्या ग्रंथाचं मूर्ख म्हणण्यापासून कशी काय सुरुवात केली रामदास स्वामींनी. आणि याचं चिंतन करताना माझ्या असं लक्षात आलं की रामदास स्वामी काही चुकणार नाहीत, आपलं कुठेतरी चुकतंय, तर त्यांनी हेतुपुरस्सर अशी रचना केलेली आहे. आणि परिवर्तनाचं एक फार महान तत्व त्यांनी दासबोधामध्ये आणलेलं आहे की आपलं आत्मपरीक्षण केल्याशिवाय आपण बदलायची आणि सुधारायची काही शक्यता नाही. म्हणून संपूर्ण दासबोधाची रचना ही त्यांनी करताना सुरुवातच त्यांनी ऑलमोस्ट जो पाया आहे दासबोधाचा हा दुसऱ्या दशकापासून सुरू होतो आणि त्या 10 समासांमध्ये मूर्ख लक्षणं नामक दशकामध्ये मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, कुविद्या लक्षणं असे जवळपास 7 समास दासबोधामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करायचं एक भरपूर मटेरियल रामदास स्वामींनी आपल्याला तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की आपल्या आत्म्याच्या किंवा आपल्या आत्मधा प्रत्येकाला एक आरसा दिलेला आहे, या आरशावर जरा धूळ आलेली आहे ती जरा बाजूला करा म्हणतात. आणि त्यामध्ये आपल्याला एकदा स्वतःला पहा. माणूस अहंकारामुळे त्याला असं वाटतं की आपण फार मोठे, हे सोपं आहे. आत्मविश्वासाचा प्रॉब्लेम समाजामध्ये त्या मानाने कमी असतो. 5% लोक असे असतील की ज्यांना न्यूनगंड आहे आणि त्यांना अहंकार नाही आणि त्यांना उगीच वाटतं की आपल्याला काही जमत नाही, आपल्याला काही होत नाही. परंतु प्रश्न आहे तो अहंकाराचाच जास्त आहे. काम क्रोध मदमत्सर लोभदंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्प अशी दासबोधातली फार सुंदर ओवी आहे. आसक्ती अतिआसक्तीने काय प्रश्न येतात आपल्याला कल्पना आहे. रागीटपणाने क्रोधाने काय प्रश्न येतात जीवनात हे आपल्याला कल्पना आहे. मद म्हणजे मस्ती, ज्याला आजच्या भाषेत मस्तीने माणूस, मग ती सत्तेची असेल, सौंदर्याची असेल, बुद्धिमत्तेची असेल, ज्ञानाची असेल, वेगळ्या तऱ्हेची माणसाला एक मस्ती असते. त्यांनी माणसाचं असं म्हणतात की डोकं फिरतं आणि त्याचा विवेक योग्य काय अयोग्य काय ही बुद्धी त्याची नाहीशी होते. तर मला असं वाटतं विवेकाला जे ज्याला म्हणतात की दूषित करणारे हे सगळे व्हायरस आहेत. आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे सगळे व्हायरस आहे. आणि या व्हायरसनी जर या विषाणू ज्याला म्हणतो आपण, या विषाणूंनी जर आपल्याला बाधित केलं, या विकारांनी बाधित केलं, तर माणसाची किती बुद्धिमान माणूस असला तरी बुद्धीचा काही उपयोग होत नाही आणि तो आजच्या भाषेमध्ये म्हणजे वेड्यासारखा वागतो, मूर्खासारखा वागतो. त्यामध्ये काम क्रोध मद मत्सर द्वेष आणि मत्सराने आपण बघितलं की काय होऊ शकतं, वाटेल ते होऊ शकतं. फार भाऊ भावाला गोळी घालण्यापर्यंत मागे पुढे पाहत नाही. लोभाने काय होतं आहे आपल्याला माहिती आहे. अतिलोभाने माणूस कुठल्या पातळीवर जातो, कुठल्या स्तराला जातो आणि त्याच्या आयुष्याचं किती वाताहत होते आपण रोजच्या जीवनात किंवा आपल्या रोजच्या जर न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रात आपण अनेक जर बातम्या बघितल्या लोभाने लोक काय काय करतात तर अगदी खून करण्यापर्यंत मागे पुढे पाहत नाही. तर काम क्रोध मदमत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार गर्व इगो ज्याला म्हणतो आपण आणि रिजिडिटी ज्याला म्हणतो ताठा की मी म्हणतो तेच खरं. पुष्कळांना असं वाटतं की मला सगळं कळतं, आपले न ज्ञातेपणे सगळं जे काय कळतं ते मला कळतं. अक्कल वाटताना काही काही लोकांना वाटतं मी एकटा हजर होतो आणि बाकी सगळे ऍबसेंट होते. तर अशा तऱ्हेची माणसाची स्थिती असते. अहंकार असतो, ज्ञानाचा अहंकार असतो. आपले न ज्ञातेपणे सकळांचं शब्द ठेवणे, सगळ्यांना नावं ठेवत असतो. त्याला असं वाटतं जे कळतं ते मला कळत नाही, ह्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही, जे कळतं ते मला कळतं. लोक म्हणतात मग तुम्ही सगळं करा. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये अशा तऱ्हेची लोक वावरत असल्याने आपल्या लक्षात येईल की ज्याला म्हणतात पार्टिसिपेटिव्ह टेक्निक्स, ज्याला म्हणतात सजेशन स्कीम, कैझन वगैरे, हे जे टेक्निक्स आहेत ती यशस्वी होत नाही. त्याचं कारण की अहंकाराने बाधित झालेले लोक फिरत असतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला सगळं कळतं. लोक म्हणतात मग आम्ही काय सजेशन देणार तुम्हाला आणि आम्ही काय करणार, तर तुम्ही तुमचं डोकं चालवा म्हणतात. तर या तऱ्हेने मला असं वाटतं दासबोधामध्ये रामदास स्वामी पडत मूर्खांची अनेक लक्षणं सांगितले. अर्थात सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे अहंकारी असतो आणि आपल्या ज्ञानाचा अहंकार झालेला, आपल्या बुद्धीचा अहंकार झालेला असतो आणि यामध्ये नुसता थेरॉटिकल असतो आणि प्रॅक्टिकली तो तसा वागत नाही. याला वेगवेगळ्या विकारांनी ग्रासलेलं असतं आणि या विकारांमुळे आपल्याला लक्षात येईल की आपल्या रोजच्या कुटुंबामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, आपल्या आधुनिक आपल्या कारखान्यांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये सुद्धा आपल्याला माहिती की हे सगळे व्हायरस हे कार्यरत असतात. द्वेष तिथं काम करत असतो, एकमेकांच्या लोक तंगड्या ओढत असतात. मत्सर करत असतात, ग्रुपिझम चाललेलं असतं, इंटरनल पॉलिटिक्स चाललेलं असतं, आणि यामुळे माणसांची एनर्जी ही संपूर्ण कमी होते आणि इफिशियन्सी लेवल काही राहत नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या विकारांचं काम हे केवळ टोकाला गेलं तर आपण वर्तमानपत्रातले गुन्हे बघतो, परंतु आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टींमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची कुठंतरी सरमिसा असते. तर ह्या गोष्टींनी कुठं आपल्याला नाही ना बाधा केलेली, हे सुद्धा खरं म्हणजे प्रत्येकाने पाहणं आवश्यक आहे. परिवर्तनाचा विचार जेव्हा रामदास स्वामी दासबोधात सांगतात, त्यावेळेला विकास आणि परिवर्तन हे हातात घात घालून जात, असं रामदास स्वामी म्हणतात. आपल्याला कल्पना आहे की आपली प्रगती जर करायची असली तर बदलाला काही पर्याय नाही, आणि हे देशाला लागू आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाने आधुनिक जेव्हा आर्थिक धोरणं ही स्वीकारली 92-93 साली, त्याच्यापूर्वी अगदी लहान लहान देशांनी आधुनिक जे आर्थिक हे व्यवस्था आहे, ग्लोबलायझेशन आहे, ह्याची तत्व स्वीकारली आणि ती आपल्या पुढे गेली. चीनसारख्या कम्युनिस्ट कंट्रीनी सुद्धा आर्थिक व्यवस्थापनातली आधुनिक तत्व स्वीकारली आणि ते आपल्या पुढे निघून गेले. आणि आपण असं बघितलं की आपण हे सगळं उशिरा केलं तरी सुद्धा केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण आपल्या आर्थिक धोरणांमध्ये लवचिकपणा आणला आणि आपली रिजिडिटी, ताठा जो होता तो कमी केला, आणि संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेशी एकत्र आपण जुळण्याचं किंवा संकल्प केला, तेव्हापासून आपले आर्थिक जी विकासाचा जो वेग आहे हा कंपॅरेटिव्हली बऱ्यापैकी वाढला. त्याच्यातनं काही अडचणी जरी निर्माण झाल्या तरी आपल्या असं लक्षात येईल की जो आर्थिक वेग कधी 4-5% वर नव्हता, 7-8% अगदी रेसेशन असलं तरी 8% आर्थिक विकासाचा दर आला आहे. आपल्या कल्पना आहे की 10% दर जर तो जाणार आहे आगामी काही वर्षामध्ये, तो गेला तर आपल्या देशातली बेकारी किती मोठ्या प्रमाणावर नाहीशी होऊ शकते. तर मला असं वाटतं बदल हे देशाला सुद्धा लागू आहे, बदल केले तर विकासाचा दर वाढतो. एखाद्या कंपनीला पण लागू आहे. जसं त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे की अनेक छोटे उद्योग, मोठे उद्योग यांनी जर आपले आर्थिक धोरणं, आपले टेक्नॉलॉजी, नवीन गोष्टी ह्या जर बदलल्या नाही, ते पूर्वीचं चाललंय तेच जर त्यांनी चालू ठेवलं, तर मी असं बघितलं की कंपन्या या वाईपआउट झाल्यात, नाहीशा झाल्यात, त्या खड्ड्यात गेलेल्या आहेत. आणि ज्या कंपन्यांनी दूरदृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवून आणले, आपल्या तंत्रज्ञानात बदल घडवले, आपल्या प्रॉडक्ट्समध्ये बदल घडवले, आपल्या व्यवस्थापन पद्धतींमध्ये बदल घडवले, या सगळ्या कंपन्या या पुढे गेल्यात आणि त्यांनी संपूर्ण जे ग्लोबलायझेशन आहे त्याचा पूर्ण फायदा मिळवला. तर मला असं वाटतं बदल हे कंपन्यांना पण लागू आहेत. त्यांनी बदल नाही केले तर कंपन्या पण बंद पडू शकतात. तसं व्यक्तिगत जीवनात सुद्धा आपण जर म्हटलं की माझं जे काही चाललंय ते सगळं ग्रेट चाललंय आणि मला काही बदल्या बिदलायची काही आवश्यकता नाही, तर मला असं वाटतं आपला विकास हा थांबलेला असतो. व्यक्ती म्हणून आपला विकास खरं म्हणजे वाटेल तेवढा होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे विवेकानंद म्हणतात एव्हरी ह्युमन बिईंग इज गॉड. प्रत्येक संत सांगतो प्रत्येकामध्ये देवत्व आहे. देवत्व प्रगट होईपर्यंत माणसाचा विकास होऊ शकतो आणि देवत्व प्रगट व्हायला काही अंत नाही. त्यामुळे इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हणतो आपण, बदल याला काही मर्यादा नाही. हे बदल केले तर आपल्या विकासाला काही मर्यादा नाही. तर हे बदल केवळ होऊ शकतात, हे बोलल्याने होऊ शकत नाही, तर त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि हे काम दुसरा कोणी होऊन करू शकत नाही, बदलाचं काम ते आपलं आपल्याला करायला लागतं. आणि यासाठी रामदास स्वामी सांगतात की आत्मपरीक्षण करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी हे मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं ही मुद्दाम सांगितली आहेत. आणि कळकवून ते सांगतात की यातनं तुम्ही बोध घ्या, तुम्हाला मनाला त्रास व्हावा म्हणून मी हे काही मूर्ख लक्षणं किंवा पडत मूर्ख लक्षणं सांगितलेली नाही. तर यातनं तुम्ही असा बोध घ्या की आपल्याला आपण एकदा तपासलं पाहिजे, आपले दोष मनापासून मान्य केले पाहिजे. दोष मान्य केले मनापासून तर त्याच्यावरती काहीतरी काम करताय. जसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये क्वालिटी प्रॉब्लेम असेल तर क्वालिटी प्रॉब्लेममध्ये ऑडिट्स करून, इन्स्पेक्शन करून हा आयडेंटिफाय करायला लागतो. तो आयडेंटिफाय केला तर त्याच्यावर काहीतरी काम करताय. तसं आपल्यासुद्धा व्यक्तिगत जीवनात व्यक्तिमत्व विकास म्हणजे खरं म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, स्वतःची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट जर करायची असेल तर आपल्या स्वतःमध्ये काय दोष आहेत हे कोणीतरी पाहिलं पाहिजे. दुसऱ्यांनी सांगून काय उपयोग नाही. तू त्या काळात तुकाराम महाराज होऊन गेले की निंदकाचे घर असावे शेजारी, त्या काळात काय होतं मला माहिती नाही. परंतु आज जर कोणी कोणावर टीका केली तर ती कोणाला मान्य होत नाही आणि ती माणसं एकमेकांच्या भांडणामध्ये पडतील. त्यापेक्षा रामदास स्वामी असं म्हणतात सगळ्यात चांगला उपाय स्वतःकडे पहा. स्वतःवरच टीका आपण करू शकतो का एकदा बघा. आणि स्वतःकडे आत्मपरीक्षण करून पाहिल्यावर असं लक्षात येईल की आपण अनेक प्रकारच्या चुका करतो, अनेक दोष आपल्यामध्ये आहे. अरिस्टॉटल नावाचं एक तत्व येतं होऊन गेला मला आठवतंय, आमच्या प्रीडिग्रीला मराठीच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की अरिस्टॉटलची ज्ञानाच्या चार पायऱ्या, त्यातल्या मला नेहमी दोन या संदर्भात पहिल्या दोन पायऱ्या आठवतात, दोन आध्यात्मिक आपण बाजूला ठेवू, दोन व्यावहारिक पायऱ्या ॲरिस्टॉटल असं म्हणतो की माणसाची स्थिती अशी असते की आय डोंट नो दॅट आय डोंट, म्हणजे मला काय माहिती नाही हेच माहिती नाही अशी माणसाची स्थिती असते. आपला आपण काय करतोय काय नाही करत, आपला स्वभाव कसा आहे, आपल्या सवयी कशा, आपल्या कामाच्या पद्धती काय, आपल्या कॉम्पिटन्सी लेवल काय, आपण वागतो कसं, आपण रिलेशनशिप काय, आपण बोलतो कसं, आपल्याला संवाद साधता येतो का, आपल्या कुटुंबामध्ये काय चाललंय, आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी काय चाललंय, ह्याच्यामध्ये मी कुठं चुकतो आणि मला काय बदलायला पाहिजे, ह्याच्याविषयी अजिबात जाणीव लोकांना नसते. आणि आय डोंट नो दॅट आय डोंट नो अशी स्थिती असते, अज्ञानाचंच अज्ञान असतं. मला असं वाटतं हे बदलून रामदास स्वामी असं म्हणतात की माझं काय चुकतं हे कुठंतरी कळलं पाहिजे. आपणही कुठंतरी जीवनात अनेक प्रकारचा रामदास स्वामींच्या भाषेत मूर्खपणा करत असतो आणि हा मूर्खपणा आपल्याला जेव्हा जाणवेल त्यावेळेलाच आपण बदलू शकतो. नुसत्या प्रयत्नांनी माणसाला यश येत नाही असं सांगणारा हा सण, प्रयत्न तर केलेच पाहिजेत, परंतु ज्याला मराठीत म्हणतात ढोर मेहनत, नुसतं डॉन्की वर्क केलं, नुसती ढोर मेहनत केली, खूप उगीच नुसते कष्ट केले म्हणजे यश मिळतं असं मानणारा भाबडा संत नाही. रामदास स्वामी अतिशय बुद्धिमान संत आहेत आणि ते असं म्हणतात की नुसत्या प्रयत्नांनी यश माणसाला येत नाही, तर प्रयत्न हा अचूक पद्धतीचा केला पाहिजे. आजच्या आधुनिक भाषेत जर बोलायचं झालं तर रामदास स्वामींनी 3H कन्सेप्ट दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेला आहे, शेकडो ओव्या त्याच्यावरती दासबोधामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिला एच रामदास स्वामी उत्कृष्ट कामासाठी, गुणवत्तेसाठी आणि प्रॉडक्टिव्हिटी, आजच्या का जे म्हणतात उत्तम उत्पादकता, उत्तम गुणवत्ता जर पाहिजे असली, काम यशस्वी जर करायचं असलं तर काय पाहिजे, ते म्हणतात 3H जागेवर पाहिजे, 3H चांगले पाहिजेत. कुठले 3H? पहिला एच म्हणजे हँड, हँडचं रामदास स्वामींनी असं विवेचन केलं, हँड म्हणजे स्किल, माणसामध्ये स्किल पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाला यश मिळत नाही. दुसरा एचचा त्या अर्थ आहे की हार्डवर्क, आजच्या भाषेत जो हार्डवर्क, कष्ट केल्याशिवाय आणि हातात स्किल असल्याशिवाय यश मिळत नाही. परंतु नुसतेच कष्ट केले आणि हार्डवर्क केलं आणखीन हातात स्किल आहे, परंतु रोज शिकला नाही माणूस तर काय होईल. रामदास स्वामी यशस्वी माणसाची लक्षणं सांगताना एक लक्षण असं सांगतात शिष्याला, असं सांगतात की ऐक सदैवपणाचे लक्षण. सदैवपणा म्हणजे यशस्वी माणूस, सक्सेसफुल माणसाची अनेक लक्षणं आहेत, त्यातलं एक लक्षण ऐक असं शिष्याला ते सांगतात. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊन निधी एक क्षण, एक क्षण सुद्धा फालतू वाया घालवत नाही आणि काय करतो, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाय. प्रपंचात ज्ञान लागतं आणि व्यवहारामध्ये व्यवसाय धंदा असेल, नोकरी असेल, तिथेही ज्ञान लागतं. हे ज्ञान जो माणूस रोजच्या रोज घेतो, एकही क्षण वाया घालवत नाही आणि ते वापरतो, ज्ञान वापरलं तर माणूस शाणा. नुसतंच ज्ञान घेतलं आणि पंडित झाला परंतु तसं वागला नाही तर त्याला रामदास स्वामी पडत मूर्ख म्हणतात की हा शिकलेला आहे परंतु मूर्खच आहे. बहुत विद्या शिकला असं ते एका ठिकाणी म्हणतात की खूप विद्या शिकला, खूप आजच्या काळात डिग्र्या घेतल्या, पूर्वीच्या काळी त्याला पंडित म्हणायचे, पंडित झाला. बहुत विद्या शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, प्रत्यक्षात मात्र घडोघडी चुकाच केला गेला, तर त्या शिक्षणाचा, त्या विद्येचा उपयोग काय म्हणतात. जसं आपण एखादा माणूस इंटरव्ह्यूला आला, बीई झालेला आहे, परंतु त्याला प्रायमरी सुद्धा गोष्टी जर नीट सांगता आल्या नाही तर आपण म्हणतो तुमच्या त्या डिग्रीचं करायचं काय आम्हाला, तर त्या डिग्रीचा नुसता काही उपयोग नाही. डिग्री हे फक्त एक दिलेलं सर्टिफिकेट आहे, त्या सर्टिफिकेटमध्ये जे तुम्ही डिक्लेअर करता ते तुमच्याकडे ज्ञान आहे की नाही शेवटी तपासलं जातं. ते नसेल तर त्या तो कागदापलीकडे त्याला काही अर्थ नाही. तर मला असं वाटतं रामदास स्वामी अतिशय आधुनिक पद्धतीचा आजचा जो विचार आहे हे त्या काळात 350 वर्षापूर्वी मांडणारा एक संत तो सुद्धा होऊन गेला हे पाहिलं की आपल्याला आश्चर्य वाटतं. ते असं म्हणतात की बहुत विद्या शिकला, प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग त्या विद्येला कोण पुसे. अशा शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग काय, ते तुमच्या कामात दिसत नाही, जे तुमच्या वागण्यात दिसत नाही, जे तुमच्या व्यवहारात दिसत नाही, जे तुमच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही, जे तुमच्या संस्कृतीत दिसत नाही, असं शिक्षण असलं आणि नाही असलं सारखंच आहे. मला असं वाटतं रामदास स्वामींचा सगळा भर, शिक्षण तर पाहिजे, माणसाने विद्याही घेतली पाहिजे, विद्येने माणूस हा मोठा होतो, परंतु विद्या ही नुसती असेल आणि शहाणपण नसेल तर त्याचा काय उपयोग नाही असं रामदास स्वामी सांगतात. थोडक्यात माणूस चार्यत्ता कमी शिकलेला असला तर चालेल, परंतु तो शहाणा पाहिजे, यावर रामदास स्वामींचा खूप भर आहे. त्यामुळे रामदास स्वामींचा दासबोधा संपूर्ण ग्रंथ हा शहाणपणावर आधारित ग्रंथ आहे. आणि हे शहाणपण माणसाचं रोजच्या जीवनामध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये कसं वाढेल याची चिंता रामदास स्वामींना आहे. आणि हे शहाणपण वाढणं, मॅच्युरिटी ज्याला म्हणतात, हे वाढणं, चातुर्य वाढणं, या गोष्टी रामदास स्वामींनी त्याचं एक शास्त्र दासबोधामध्ये खरं म्हणजे लिहिलेलं आहे. व्यवस्थापन शास्त्र आपण ज्याला आजकाल म्हणतो, त्यातले जार्गन ज्याला म्हणतात की त्याची जी भाषा आहे ही संपूर्ण दासबोधामध्ये जशीच्या तशी आलेली आहे. पाहिलं की आपल्याला आश्चर्य वाटतं, फक्त ती मराठीमध्ये आहे. आपल्याला पुष्कळ वेळेला असं वाटतं की सगळं ज्ञान हे इंग्लिशमध्ये पडलेलं आहे आणि हे व्यवस्थापन मॅनेजमेंट हे इंग्लिशमध्ये, तर तसं काही नाही. दासबोधाचा आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जशीच्या तशी भाषा रामदास स्वामी, फक्त मराठीत आहे म्हणून आपल्या लक्षात येत नाही. एक तुम्हाला उदाहरण देतो, एक ग्लोबलायझेशनची ओवी आहे आजच्या भाषेमध्ये, जागतिकरण कसं करावं. रामदास स्वामी असं म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे. उत्कट म्हणजे उत्तम, टॉप क्वालिटी, एक्झॅक्ट त्याला इंग्रजी शब्द एक्सलंट, टॉप क्वालिटीचं. एक्सलंट शिवाय काही ॲक्सेप्ट करू नये. आजच्या आधुनिक भाषा रामदास स्वामी बोलतात की उत्कट आणि भव्य, लो एम इज क्राईम ज्याला आपण म्हणतो, की छोटं ध्येय नाही पाहिजे, भव्य ध्येय पाहिजे. जसं आपण आज जगात व्यापार केला पाहिजे, जगात व्यवसाय केला पाहिजे असं आपण म्हणतो. रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी स्वतः भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये ज्या तऱ्हेची संघटना उभी केली ही म्हणजे ग्लोबलायझेशनचंच एक उदाहरण आपण म्हणू शकतो. रामदास स्वामींनी याची जी तत्व दिली, त्यातलं हे एक तत्व आहे की उत्कट भव्य त्याची घ्यावे, भव्य ध्येय पाहिजे आणि मिळमिळत अवघ्याची राखावी. मिळमिळत म्हणजे कमी स्टँडर्डचं, कमी क्वालिटीचं डिस्कार्ड करा म्हणतात, फेकून द्या. जे कराल ते उत्तम करा, जे कराल ते उच्च दर्जाचं कराल. ध्येय हे अतिशय भव्य असलं पाहिजे, या तऱ्हेचं सांगणारा हा आगळा वेगळा संत. उत्कट भव्य त्याची घ्यावे, मिळमिळत अवघ्याची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. 350 वर्षापूर्वी एक संत रामदास स्वामींसारखा सांगतो की उत्कृष्टपणे अवो सेल्फ, निष्ठेने काम करून तुम्ही संपूर्ण जगामध्ये विख्यात होऊ शकता. भूमंडळी म्हणजे जगामध्ये, पृथ्वीवर, पृथ्वीवर विख्यात व्हा असं सांगणारा 350 वर्षापूर्वीचा संत. आज आपण जागतिकरणाची भाषा बोलतो, रामदास स्वामींनी ही भाषा 350 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. जग तर एखाद्या संताच्या दृष्टीने, पृथ्वी म्हणजे एक छोटासा अवकाशातला गोळा, ब्रह्मांड आहे आपल्याला कल्पना माहिती आहे की खूप मोठी संकल्पना आहे, अनंत असतं आपल्याला माहिती, इन्फिनिट, किती मोठं आहे अजून कोणाला शास्त्रज्ञांनी सांगता येत नाही किती मोठं आहे ब्रह्मांड. तर रामदास स्वामी म्हणतात जग तर फार लहान आहे म्हणतात, या पृथ्वीवरच काय तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विख्यात व्हा असा इतका भव्य विचार देणारा संत की आपल्याला आजच्या काळात सुद्धा पेलवणार नाही एवढा मोठा विचार रामदास स्वामी सांगतात. की घालून अकलेचा पवाड, अक्कल हुशारी बुद्धिमत्ता वापरून तुम्ही किती मोठे होऊ शकता. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, जाड म्हणजे विख्यात, ब्रह्मांडामध्ये विख्यात व्हा म्हणतात. हे तर जग तर फार लहान आहे, एवढा भव्य विचार देणारा हा एक महान संत. आज आपण जागतिकरणाची भाषा जेव्हा बोलतो या काळामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 350 वर्षापूर्वीचा एक संत, एक नेता सांगतो की जगात नाही तर संपूर्ण ब्रह्मांडात विख्यात व्हा. आणि स्वतः त्यांनी त्या पद्धतीने काम त्या काळामध्ये केलं की घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैसे आणले द्वाड करंटपण. हे सगळं तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, साधन सामग्री आहे, हे सगळं असताना तुम्ही इतके कोते, इतके छोटे का राहता, तुम्ही मोठे व्हा, मोठे व्हा असं सांगणारा एक संत. वैभव मिळवा असं सांगणारा एक संत की जितुका व्याप तितुके वैभव, जेवढा तुम्ही व्यवसायाचा आपल्या धंद्याचा व्याप वाढवाल तेवढं तुमचं वैभव वाढतं आणि वैभव वाढवा. परमार्थी पंचीकरण आणि प्रपंची सुवर्ण, प्रपंचामध्ये सुवर्णाची आवश्यकता आहे आणि परमार्थात इतर गोष्टींची आवश्यकता आहे, परंतु सुवर्ण हे वाईट आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं संसार हा सगळा त्याज्य आहे वगैरे असलं काही रामदास स्वामींनी सांगितलं नाही. पण संसार हा सुद्धा खरा आहे, जसं परमार्थ हे खरं आहे तसं जे आपल्याला दिसतं ते सुद्धा खरं आहे. आणि दिसतं ते उत्तम कसं साजरं करायचं, त्याच्यात यशस्वी कसं व्हायचं, त्याच्यात मोठं कसं व्हायचं, हे रामदास स्वामींचा जो विचार आहे हा आधुनिक आपल्या जगाशी आणि जीवनाशी ना जोडणारा विचार आहे. याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये म्हणतो की पद्धतशीर सगळी कामं गेली, त्याच्यामध्ये प्लॅन आणि ॲक्शन याच्याविषयीच्या अनेक गोष्टी रामदास स्वामी सांगतात. आजच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो डेलिगेशन, नेत्यांनी प्रत्येक गोष्ट मी करतो असं न म्हणता ती पुढच्या माणसांना सोपवली पाहिजे, कामं करून घेणं हा नेत्याचा किंवा मॅनेजर्सचा एक फार महत्त्वाचा गुण आहे. आणि तो आपण बघतो की बऱ्याच जणांना कामं करून घेणं हे खूप अवघड जातं. काम करून घेणं म्हणजे काम सोपवणं करून घेणं, आणि काम सोपवण्यासाठी एक धैर्य लागतं, काम सोपवण्यासाठी एक व्यापकता लागते. ही व्यापकता रामदास स्वामी तुमच्यात आणा म्हणतात. जे जे आपण असं ठावे ते इतरांचं सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जंजीर. आपल्याला माहिती आहे लोक ते सिट ऑन द इन्फॉर्मेशन, साधी माहिती देत नाहीत, ज्ञान तर बाजूला राहिलं. आजकालच्या जीवनात आपण बघतो की माणसं एकमेकांना शेजारी बसतात ऑफिसमध्ये, एकमेकांना माहिती देत नाहीत पटपट. त्यांना असं वाटतं माझी माहिती यायला गेली तर माझं कसं व्हायचं. ही असुरक्षितता माणसांमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की ते रोज शिकत नाहीत. रामदास स्वामी म्हणतात सतत शिकलं पाहिजे. तर दुसरा जो एच रामदास स्वामीचा, मगाशी मी पहिला एच सांगितला की हँड म्हणजे कष्ट, म्हणजे हातात स्किल पाहिजे आणि कष्ट पाहिजे, हार्डवर्क पाहिजे आणि स्किल पाहिजे. दुसरा एच रामदास स्वामी म्हणतात सतत शिकलं पाहिजे, कंटिन्युअस लर्निंग पाहिजे. आजकालच्या भाषेत आपण म्हणतो की लर्निंग ऑर्गनायझेशन्स, संपूर्ण कंपनी आणि संघटना हे सगळी लोक सतत अपडेट झाली पाहिजे, शिकली पाहिजे. काल काय झालं ते आज माहिती पाहिजे, किंवा तासापूर्वी माझ्या विषयात काय झालं हे मला आत्ता माहिती पाहिजे की हे बदल झालेले आहेत आणि मला ते वापरले पाहिजे. मला असं वाटतं याच्यामध्ये अनेक, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आमच्याकडे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला डायरेक्टर म्हणून काम करतो, आमच्या इथे खूप मोठे असे लीडर्स होऊन गेले इंडस्ट्रीतले अध्यक्ष म्हणून. एक उदाहरण माझ्या प्रोग्राम्समध्ये सगळ्या देत असतो, ते तुम्हाला इथं देतो. शंतनुराव किर्लोस्कर, आपल्या वाटतं महाराष्ट्रातच नाही तर देशात, जगात बऱ्याच जणांना माहिती आहेत, देशात तर सगळ्यांना माहिती आहेत. एक महान केवळ उद्योगपती नाही तर महान व्यक्तीसुद्धा, माणूस म्हणून सुद्धा मोठे होते आणि उद्योगपती म्हणून सुद्धा मोठे होते. मला असं आठवत आहे की मी ज्यावेळेला 1983 साली मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला जॉईन झालो, त्यावेळेला शंतनुराव किर्लोस्कर हे त्याच्यापूर्वी अध्यक्ष होते. मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा अध्यक्ष नव्हते, परंतु चेंबरमध्ये अनेक वेळेला यायचे ते. त्यांच्याबरोबर मी काम केलं नसलं डायरेक्टली, पण मी त्यांना खूप बारकाईने पाहिलेलं, जवळनं पाहिले. आणि मी असं बघितलं की महान माणसं कशी असतात, त्याचं एक उदाहरण आहे. एकदा मला आठवतं की शंतनुराव किर्लोस्कर अनेक प्रोग्रॅमला, अनेक मीटिंगला, अनेक सेमिनार्सना आमच्याकडे नेहमी द्यायचे. आणि त्यावेळेला त्यांचं वय थोडंसं जास्त झालेलं होतं, अध्यक्ष नसले तरी ते यायचे. आणि 75-76 वर्षाचं वय असल्यामुळे आमचे त्यावेळेतले काळातले जे साहेब होते त्यांना सांगायचा प्रयत्न करत होते की शंतनुराव, चेंबरमध्ये जर खरंच काही महत्त्वाचं असलं तर मी तुम्हाला मुद्दाम बोलून घेत जाईल, म्हणजे वयोमानाने तुम्ही थोडक्यात दगदग करू नका, हे त्यांना कुठेतरी सुचवायचं होतं. तर त्यांचं वय 76-77 असेल तर त्यांना सांगायचं, कोणी परदेशी डेलिगेशन त्यावेळेला फार क्वचित यायची, आजकाल सारखी येतात, परंतु त्या काळाला कधीतरी यायची 83-84 साली. आणि तसं कोणी आलं, कोणी मंत्री आला, कोणी गव्हर्नमेंटचा मोठा कोणतरी सेक्रेटरी आला, तर तुम्हाला मुद्दाम बोलून घेत जाईन, म्हणजे त्याचा अर्थ की एरवी तुम्ही दगदग करू नका. त्याला शंतनुरावांनी जे उत्तर दिलं हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी अभ्यासण्यासारखं आहे. शंतनुराव किर्लोस्कर मला अजून आठवतं, माझ्या समोर घडलेली घटना आहे. त्यांना असं म्हटलं, अरे म्हटले इथं चेंबरमध्ये जी लोक भाषण द्यायला येतात, सेमिनार घ्यायला येतात, ट्रेनिंग द्यायला येतात, या लोकांनी कॉन्फरन्स घ्यायला, त्या लोकांनी त्यांच्या विषयातले 30-40 वर्ष अभ्यास केलेले, त्या कामासाठी ते संपूर्ण जगभर फिरलेले, त्या विषयातले हजारो पुस्तकं त्यांनी अभ्यासलेली आहे, त्यांचं एवढं मोठं ज्ञान आणि इतका मोठा त्यांचा अनुभव हा मला इथं त्यांच्या 1 तासाच्या भाषणात जर मिळणार असला तर मी तो का सोडू, या वयात मी हे सगळं वाचू शकणार आहे का, या वयात मला हा अनुभव मिळणार आहे का. त्यांच्या विषयातलं एवढं सार जर ते मला जीवनाचं, त्यांच्या ज्ञानाचं सार 1 तासात सांगतात तर मी ते का सोडू. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला ज्यावेळेला असं लक्षात येईल की मला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे, नवीन ऐकायला मिळणार आहे, नवीन समजणार आहे, त्यावेळेला मी इथे येणार. लक्षात घ्या, मी त्यांना वयाच्या ऑलमोस्ट 80 वर्षापर्यंत सतत येताना पाहिलंय. आणि कधी आले तर ते स्टेजवर बसायला फार नाखुश असायचे, प्रेक्षकांमध्ये बसायचा प्रयत्न करायचे, आणि कुठेही बसले तर मी त्यांना शेवटपर्यंत पाहिलंय, नोट्स वगैरे काढायचे. असं तो माणूस म्हटला नाही एवढा महान उद्योगपती, आणि आता काय माझं 75 वय झालंय आणि माझे असं काही त्यांना अहंकार नव्हता. सतत शिकणं ही प्रक्रिया, व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया ही सततची प्रक्रिया, मग ती कुठल्याही लेवलला कोणी असो, स्वतःला सतत बदलणं आणि सतत शिकणं ही महान प्रक्रिया ही शंतनुरावांसारख्या मोठ्या नेत्यांमध्ये दिसते. रामदास स्वामी तेच सांगतात शिष्याला की ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे सतत शिकणं, हा एक फार महत्वाचा भाग आहे, हा इंडस्ट्रीमध्ये लागतो. दुसरा एच रामदास स्वामी सांगतात. तिसरा एच रामदास स्वामी असं सांगतात की शिकलाय, सतत शिकतोय वगैरे ठीक आहे, परंतु त्याचं जर कामात लक्ष नसलं, त्याची एकाग्रता नसली, त्याला ॲटिट्यूड आजच्या भाषेत जर म्हटलं पॉझिटिव्ह नसलं, निगेटिव्ह असला, कामाचा उत्साह नसला, तर उपयोग काय म्हणतात. तिसरा एच म्हणजे हार्ट. हार्ट म्हणजे आपलं मन आपल्या कामामध्ये पाहिजे, पॅशन, आजच्या भाषेत पॅशन पाहिजे कामाची, कामामध्ये झोकून दिलं पाहिजे, कामामध्ये आपलं हृदय ओतलं पाहिजे. या पद्धतीने कामं केलीत तर यश मिळतं, अन्यथा मिळत नाही. मग तुम्ही किती हुशार असला, ज्ञानी असला आणि किती स्किल असलं, पण तुमचं लक्ष नसलं, एकाग्रता नसली, तुमचं मन विखुरलेलं असलं, रामदास स्वामींच्या भाषेत दुश्चित्त असलं, दुसरीकडे मन फिरतंय आपलं, तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला नीट काम करता येणार नाही, कामाचं आउटपुट मिळणार नाही, कामाची क्वालिटी मिळणार नाही. मला असं वाटतं उत्कृष्ट यश मिळायला रामदास स्वामी सांगतात, केवळ कष्टाचा पण उपयोग नाही, केवळ ज्ञानाचा पण उपयोग नाही आणि केवळ उत्साह, खूप उत्साह आहे परंतु हातामध्ये स्किल नाही, काय उपयोग नाही. तर नुसत्या उत्साहाने काही कामं होत नाहीत, हातामध्ये स्किल पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या कामाचं उत्तम ज्ञान पाहिजे. माणूस ज्ञानाच्या आधारे काम, जसं आपल्याला माहिती कंपनीमध्ये दोन जण 8 तास काम करतात, 8 तास कामावर असणं आणि 8 तास काम करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा रामदास स्वामी त्याच्या पलीकडे जातात की 8 तास काम काय पद्धतीने करतो, कामाला ज्ञानाचा आधार आहे का, कामामध्ये एकाग्रता आहे का, कामामध्ये उत्साह आहे का, कामामध्ये पॅशन आहे का, झोकून देतोय का आणि हातामध्ये उत्तम स्किल आहे का आणि आउटपुट देतो का, कंटिन्युअस कष्ट करतो का, प्रयत्न करतो, या सगळ्या गोष्टी क्वालिटी प्रॉडक्टिव्हिटीला आवश्यक आहेत. मला असं वाटतं उत्कृष्ट क्वालिटी आणि प्रॉडक्टिव्हिटीसाठी रामदास स्वामी सांगतात हे तिन्ही एच पाहिजे. आणि दासबोधात जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की अक्षरशः शेकडो ओव्या दासबोधात अशा आहेत की ज्या उत्तम स्किल माणसांनी, कार्यसंस्कृती कशी पाहिजे, माणसांनी काम काय पद्धतीने केलं पाहिजे. कामावर रामदास स्वामींच्या अनेक ओव्या आहेत. आपल्याला असं माहिती आहे की प्रॉम्प्टनेस, ज्याला आजच्या काळात आपण म्हणतो की लहान थोरं काम काही केल्या वेगळं होतं नाही असं रामदास स्वामी, छोटं काम असेल मोठं काम, कामाला हात घाला म्हणतात, शिष्याला सांगतात तुला कामात प्रॉब्लेम काय येतात तर तू कामं पुढे ढकलतो, कामामध्ये तुझ्या तत्परता नाही. लहान थोरं काम काही के, छोटं काम असेल नाही तर मोठं काम असेल, आजचं काम उद्यावर ढकलू नको, ताबडतोब कामाला हात घाल. लहान थोरं काम काही केल्या वेगळे होतं नाही, कारण त्या सावध पाही सदैव यशस्वी केव्हा होशील रे. तू जर वेळच्या वेळी सावधपणे कामं केलीस तर यशस्वी होशील. आज कल करेसो आज कर, आज करेसो अभी, कहू प्रलय होगा फिर करेगा कभी, असं कबीरदास म्हणतात. रामदास स्वामी हेच सांगतात की कामात प्रॉम्प्टनेस पाहिजे, काम हे अतिशय उत्साहाने केलं पाहिजे, कामामध्ये प्रॉम्प्टनेस पाहिजे. परंतु त्याच्या पलीकडे रामदास स्वामी जाणारे संत आहेत की नुसते कष्ट केले, नुसती मेहनत घेतली म्हणजे यश मिळत नाही. एक फार सुंदर ओवी आहे दासबोधातली, मला फार आवडते. दोन जण जसं आपल्याला माहिती आहे, दोन जण एखादा व्यवसाय करतात, दोन जण एक काम कष्टही घेत आहेत, 8 तास दोघंही काम करत आहेत, एकाच्या कामाची क्वालिटी प्रॉडक्टिव्हिटी उच्च दर्जाची असते आणि त्याच्या शेजारी जो दुसरा काम करतो एखादा जास्त काम करेल, परंतु त्याच्या कामाची क्वालिटी प्रॉडक्टिव्हिटी तेवढी नसते, त्याला तेवढं यश मिळत नाही. असं व्यवसाय दोघं जण करतायत, तेवढ्याच कष्टाने करतायत, परंतु एकाला यश मिळतं व्यवसायात, एकाला मिळत नाही, असं आपण व्यवहारात बघतो. तर रामदास स्वामी असे एक महान संत आहेत आणि भाबडे तर संत नाहीत, अतिशय बुद्धिमान संत आहेत. नुसतं ढोर मेहनत केली म्हणून यश मिळत नाही, ते म्हणतात तुम्ही काम काय पद्धतीने करता, तुमच्या प्रयत्नाला काय दिशा आहे, प्रयत्नात अचूकता आहे का, आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो झिरो डिफेक्ट. तर रामदास स्वामी असं म्हणतात झिरो डिफेक्ट जर बाहेर पाहिजे असला तर झिरो डिफेक्ट तुमच्या आतमध्ये पाहिजे. तर झिरो डिफेक्ट तुमच्या आतमध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम असू शकतो, तुमच्या स्किलमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तुमच्या कष्टामध्ये हार्डवर्कमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, पहिला एच. दुसरा एच म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, हेड. कंटिन्युअस लर्निंग कमी पडतंय, तुम्हाला तुमच्या विषयाचं नीट ज्ञान नाही, तुम्ही माहिती घेऊन कामं करत नाही, काहीतरी कामं करताय. काहीतरी काम करणं म्हणजे यश मिळवणं नाही, याला आजच्या आधुनिक भाषेत म्हणतात इफेक्टिव्हनेस पाहिजे, परिणामकारकता पाहिजे, त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. नुसती ऍक्टिव्हिटीला या जगामध्ये काही किंमत नाही, त्या ऍक्टिव्हिटीचा आउटपुट काय हा महत्वाचा असतो, त्याची क्वालिटी काय, त्याची प्रॉडक्टिव्हिटी काय, तर हा इफेक्टिव्हनेस रामदास स्वामी अनेक ओव्यांमध्ये सांगतात. तर दुसरा एज जो आहे तो जो ज्ञानाचा आहे त्याच्यावर अनेक ओव्या आहेत, आणि तिसरा एज जो उत्साहाचा आहे, ॲटिट्यूड्सचा आहे, ज्याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन, अशा अनेक ओव्या दासबोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. एक ओवी मला फार आवडते, मग मी सांगत होतो की शिष्यांनी असं विचारलं त्यांना किंवा दोघं जण खूप प्रयत्न करतात, एकाला यश मिळतं आणि एकाला यश मिळत नाही, असं का होतं. जुनी मराठी आहे, जुनी मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात की काम सजणं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं होणं, यशस्वी होणं, आणि काम न सजणं म्हणजे फेल्युअर होणं, त्या दर्जाचं न होणं. तर शिष्यांनी असं विचारलं की दोघं जण मेहनत घेतात, एकाचं काम सस्त, यशस्वी होता, एकाचं काम नाही सजत नाही, फेल्युअर होतं असं का होतं, न सजण्याचं कारण काय? रामदास स्वामींनी शिष्याला जे उत्तर दिलंय त्याची आधुनिक क्वालिटीची जी भाषा आहे त्यामध्ये रामदास स्वामी उत्तर देतात, त्याचं सांगतात ऐक की सजत का नाही, त्याचं कारण एक फार सुंदर कारण आहे, आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं सांगतात शिष्याला की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. का सजत नाही म्हणतात? हा नुसताच प्रयत्न करतो, याच्या प्रयत्नाला दिशा नाही, याच्या प्रयत्नाला ज्ञानाचा आधार नाही, याच्या प्रयत्नामध्ये मेथॉडॉलॉजी नाही, याच्या प्रयत्नामध्ये टेक्नॉलॉजी नाही, याच्या प्रयत्नाला अचूकता नाही. प्रयत्नाला जर दिशा नसेल, प्रयत्नामध्ये अचूकता नसेल, नुसता प्रयत्न जीवनामध्ये यश देत नाही, तर प्रयत्न हे पद्धतशीर पाहिजेत, प्रयत्नाला अचूकता पाहिजे तर यश मिळतं. हा आधुनिक जो विचार आहे हा रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. डू इट राईट फर्स्ट टाईम एव्हरी टाईम, असं आधुनिक जो क्वालिटीतला गुरु आहे फिलिप्स क्रॉसबी म्हणून अमेरिकेतला, तो सांगतो की प्रत्येक काम उत्तम करा, अचूक करा, पहिल्या वेळेला अचूक करा आणि सतत अचूक करा, म्हणजे क्वालिटी येतेच, वेस्टेज होत नाही वगैरे. तर रामदास स्वामी हा विचार 350 वर्षापूर्वी मांडतात हे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं की आधुनिक व्यवस्थापनातली सगळी तत्व रामदास स्वामींनी, त्याचं एक हे उदाहरण आहे की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. पुढची ओळी फार चांगली आहे. त्याचं म्हणतात की आपला अवगुण जाणवेना काही केला, आपला अवगुण, आपलं कुठं चुकतं काय चुकतं हे न बघता वेळोवेळी पाहायला पाहिजे आपण किती यशस्वी होतोय, काय होतंय, कशामुळे काय चुकतंय, खूप काम केलं आणि खूप वेस्टेज केलं, ज्याला म्हणतात रिजेक्शन आलं, उपयोग काय त्याचा कारखान्यामध्ये, रिजेक्शन न येता ज्याला म्हणतात वेस्टेज न होता जर काम केलं तर क्वालिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी त्याला चांगली म्हणतात. खूप वेस्टेज आलं आणि काही काम चांगलं झालं आणि काही वेस्टेज गेलं तर तुम्ही कॉस्ट वाढवता कंपनीची, आणि कॉस्ट वाढली तर कोणाला परवडणार आहे? तर जे कराल ते अचूक केलं, जे कराल ते ज्ञानाच्या आधारे केलं, जे कराल ते उत्तम केलं, तर जे कराल ते आउटपुट हा चांगल्या क्वालिटीचा प्रॉडक्टिव्हिटीचा होईल, त्याच्यामध्ये वेस्टेज होणार नाही, कॉस्ट रिडक्शन होईल. मला असं वाटतं हे जे आधुनिक विचार रामदास स्वामी त्या काळामध्ये सांगतात, शिष्याला सांगतात की स्वतःचा अवगुण काय, आपलं कुठं चुकतं काय चुकतं हे बघ, कुठल्या एजमध्ये आपला प्रॉब्लेम आहे, आपल्या स्किलमध्ये प्रॉब्लेम असला तर स्किल वाढव, आपला कष्ट कमी पडत असेल तर कष्ट आपले वाढव, आपलं ज्ञान कमी पडत असेल तर परत शिकायला घे, आणि आपला ॲटिट्यूड लक्ष नसेल तर एकाग्रता वाढव, उत्साह कामाचा वाढव, कामामधली जिद्द वाढव आणि कामाशी एकरूप हो, कामामध्ये हार्ट तुझं पाहिजे. तर मला असं वाटतं या पद्धतीचे आधुनिक विचार हे दासबोधामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आपण आत्ताच्या या आपल्या ज्या भाषणामध्ये दासबोधाच्या या संपूर्ण जो विचार आहे त्याचा एक केवळ आढावा घेतोय, आणि याच्यामध्ये आपल्याला आढळेल की टाईम मॅनेजमेंट सारख्या विषयावर अनेक ओव्या आहेत दासबोधात. मग अशी मी सांगितलं डेलिगेशन, काम करून कसं घ्यायचं याच्यावर फार सुंदर ओव्या आहेत. टीमवर्क, काम करून कसं घ्यायचं, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की रामदास स्वामी म्हणतात अधिकार असता कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. अधिकारचे दोन अर्थ मराठीत, अधिकार म्हणजे पॉवर आणि दुसरा अधिकार म्हणजे ॲबिलिटी. ॲबिलिटी आहे का त्या माणसामध्ये असं बघून त्याला काम द्या, कोणालाही काही काम दिलं तर ते यशस्वी होणं, डेलिगेशन ज्याला म्हणतो काम सोपवणं, याच्याही काही आधुनिक पद्धती आहे. ह्या रामदास स्वामी त्या काळात सांगतात की ॲबिलिटी बघून कामं द्या, कोणाला कुठलीही कामं देऊ नका. आणि ते म्हणतात की अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास जाणे, त्या माणसाला केवळ ॲबिलिटी आहे म्हणून काम देऊनही भागत नाही, तर त्या माणसाला कामाची जबाबदारीची जाणीव आहे की नाही, हे कुठं ते कामाचा उरग आहे की नाही, साक्षेप आहे की नाही, या गोष्टीसुद्धा पाहिल्या पाहिजे. एखाद्याकडे तुम्ही काम सोपवून दिलं म्हणजे काम झालं असं काही होत नाही, तर काम सोपवल्यानंतर पण प्रक्रियात की त्या माणसाला जबाबदारीची जाणीव आहे की नाही पहा, तो माणसाला कामाचा उरग आहे की नाही पहा, आणि तर तुम्ही त्याला काम सोपवलेलं यशस्वी होतं. लिडरशिपच्या अनेक लक्षणांमध्ये रामदास स्वामी डेलिगेशनवरती अनेक व्यायात, टीम बिल्डिंग आणि टीमवर्क असं आजच्या आधुनिक भाषेत आपण म्हणतो, हे रामदास स्वामींनी उत्तम संघटन तर स्वतः त्यांनी केलंय. संघटन उत्तम कसं करायचं, लोक एकत्र कशी आणायची, लोकांना एका विचाराने एका प्रेरणेने एका ध्येयाने भरून कसं टाकायचं, संघटन हे मोठंच पाहिजे असं सांगणारा संत की ते म्हणतात की हे उत्तम संघटन म्हणजे त्या लोकांमधलं उत्तम नेटवर्किंग. हे नेटवर्किंग जेवढं चांगलं असेल तर संघटन समुदाय असावा मोठा, सर रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात की समुदाय असावा मोठा परी तणाव असाव्या बळकटा. तणाव म्हणजे नेटवर्किंग, समुदाय मोठा पाहिजे संघटनात अनेक लोक पाहिजेल, परंतु त्यांच्यातलं नेटवर्किंग हे स्ट्रॉंग पाहिजेल, तर ते संघटन हे चांगलं संघटन. एका विचाराने भारलेली लोक पाहिजेत, नुसतीच बाजारभुणगे नको आहेत. तर संघटन म्हणजे एका ध्येयाने एका विचाराने प्रेरित झालेली आणि ज्यांच्यामध्ये उत्तम स्नेहसंबंध आहेत, उत्तम नेटवर्किंग आहे, उत्तम रिलेशनशिप्स आहेत, अशी लोकं. रिलेशनशिपवर त्यामुळे रामदास स्वामींनी खूप भर दिला. टीमवर्क जेव्हा आपण म्हणतो, टीमवर्कचा खरा अर्थ आहे की एकमेकातलं सहकार्य, आणि हे सहकार्य तेव्हाच मिळतं ज्या वेळेला एकमेकांमध्ये मानवी संबंध चांगले असतात. इंटरपर्सनल स्किल ज्याला म्हणतो, उत्तम संवाद साधता येतो, कम्युनिकेशन तुमचं कसं आहे. असं मनाच्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात की तुटे वाद संवाद तो हितकारी. आर्ग्युमेंट यू कांट विन अन आर्ग्युमेंट असं म्हटलं, वाद भांडणं याने कोणाचं भलं होत नाही, तर एकमेकांच्या सहकार्याने सामंजस्याची भूमिका घेऊन जेवढं तुम्ही एकमेकांशी सहकार्य कराल आणि वागाल त्या पद्धतीनेच कामं नीट होऊ शकतात. कोणतंही काम आपण एकटं करू शकत नाही हे त्या काळातही आपल्याला माहिती, सगळ्यांना माहिती होतं, आणि त्या काळातही संघटनात्मक कामच व्हायची. आजही आपण बघतो की कुठलंही काम करायचं तर एकटा कोणी करू शकत नाही, हे संघामध्ये काम होतं, टीममध्ये होतं. टीमवर्कच्या अनेक ओव्या दासबोधामध्ये आहेत, यानिमित्ताने एक दोन ओव्या मी तुम्हाला सांगतो की आपले अथवा परावे कार्य अवघेचं करावे. रामदास स्वामी म्हणतात तुझं माझं करत न बसता हे संघटनेचं काम आहे, संस्थेचं काम आहे, कंपनीचं काम आहे, असं म्हणून ते काम आपण प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. आपले अथवा परावे कार्य अवघेचं करावे. परंतु मग तुम्ही म्हणाल की मग लोक कशाने नेमलेत, सगळ्यांची कामं आम्ही करायची आहेत. रामदास स्वामी फार हुशार संत आहेत, ते असं म्हणतात रोजच्या याच्यात नाही, परंतु जेव्हा तातडी असते कामाची, आजच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये एक्सिजन्सी म्हणतात, कामाची जेव्हा एक्सिजन्सी असते, कामाची तातडी असते, एखादा प्रसंग बाका असतो, त्यावेळेला तुझं माझं करत बसू नये कुठेही. असं रामदास स्वामी सांगतात की आपल्या अथवा परावे कार्य अवघेचं करावे, प्रसंगी कामासह चुका. प्रसंगी म्हणजे एक्सिजन्सीच्या वेळेला, जेव्हा कामाची तातडी असते, त्या एखादी एक्सपोर्ट ऑर्डर जायची, एखादं महत्त्वाचं काहीतरी शेड्यूल आहे, एखादं डिस्पॅच लगेच व्हायला पाहिजे, मग तिथं तो रजेवर आहे, तो आजारी, मला काय करायचं आहे, असं जर तुम्ही म्हणत बसला तर तुम्ही टीमवर्क करत नाही, तुमचं सहकार्य बरोबर नाही. तर टीमवर्कची जाणीव पाहिजे हे त्या काळामध्ये रामदास स्वामींनी जे सांगितले ते आपल्या आधुनिक जगामध्ये सुद्धा उपयोगाला येतं. अडले जाकसले जाणावे, अडलं पडलं एकमेकांचं स्वतःहून प्रोएक्टिव्हली ज्याला म्हणतात, जाणून घेतलं पाहिजे तुला काय मदत पाहिजे, असं कुठंतरी एकमेकांचं अडचणी जाणून घेऊन त्यांना मदतीला धावणं याला टीमवर्क म्हणतात. अडले जाकसले जाणावे, यथानुशक्ती कामं, जी काय आपल्याला शक्यता आहे ती एकमेकांना आपण मदत केली पाहिजे. हे मला वाटतं कुटुंबामध्ये पण खरं आहे, आणखीन आपल्या व्यवहारामध्ये कामाच्या ठिकाणी सुद्धा खरं आहे. तर आपण ही जी सहकार्याची भावना आहे, टीमवर्क आहे, हे कसं वाढीस लागेल याविषयीचं दासबोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन आहे. यातला जो शेवटचा भाग मला सांगायचा आहे तो म्हणजे हे सहकार्य का कमी होतं आणि का वाढतं. कमी होतं ह्याच्यामध्ये म्हणजे रिलेशनशिपचा प्रश्न आहे. एकमेकांशी संबंध जर चांगले असतील तर सहकार्य चांगलं असतं, आणि संबंध जर चांगले नसतील तर सहकार्य चांगलं नसतं. मला असं वाटतं हे मानवी संबंध चांगले कसे राहतील, रिलेशनशिप्स चांगल्या कशा राहतील, याविषयी रामदास स्वामींच्या अक्षरशः पुन्हा अनेक ओव्या आहेत. त्यातल्या दोन तीन ओव्या मी तुम्हाला सांगून या भाषणाचा भाग आपण पूर्ण करू. त्याच्यामध्ये एक ओवी तुम्हाला सांगतो की रामदास स्वामी असं म्हणतात, वागताना बोलताना भान पाहिजे, शब्द निवडून बोलायला पाहिजे. बोलायला खूप सोपं आहे, किती जण जगामध्ये भली भली लोक शब्द निवडून बोलायला विसरतात, आणि शब्द निवडून नाही बोलले जीवनात तर काय काय घोटाळे होतात. मग ते राजकारणातल्या लोकांनी सुद्धा शब्द निवडून नाही बोलले तर संपूर्ण देशात घोटाळे होतात. आपण बघतो की मोठे मोठे नेते शब्द निवडून बोलायला विसरतात. रामदास स्वामी असं सांगतात शिष्याला, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोला. फार सुरेख होवी आहे. जसं आपण पाहुणा आल्यावर त्याला उत्तम पदार्थ देतो, तसा संवादामधला बोलण्यातला पदार्थ कुठला तर शब्द हा पदार्थ. फार सुंदर उपमा दिली रामदास स्वामींनी. मग हा पदार्थ चांगला नको का, जसं पाहुणा आल्यावर आपण त्याला चांगला पदार्थ तसा हा शब्द चांगला नको का, हा निवडून बोलायला नको का, तर हा चांगला आपण बोलतो का, हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून विचार करण्यासारखा गोष्ट आहे. ते म्हणतात कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्यय असं येते. आपण कोणी आपला जर अपमान केला रात्रभर झोप येत नाही, कोणी टाकून बोललेलं आपल्याला चालत नाही, मग आपण टाकून बोलतो किंवा आपण अपमान करतो किंवा दुसऱ्यांना चालतं का. आपण लोकांकडनं बोलण्याच्या वागण्याच्या ज्या ज्या अपेक्षा करतो त्या आपण स्वतः तसं वागतो का, हे कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अशा आत्मपरीक्षणाच्या अनेक ओव्या वागण्या बोलण्याच्या बाबतीतल्या रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेल्या आहेत. असं एका ठिकाणी ते असं म्हणतात की कठीण शब्द आहे वाईट वाटते, हे तो प्रत्यय असे येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त? आपण जसं दुसऱ्याने अपमान केल्यावर आपल्याला रात्री झोप येत नाही, मग आपण दुसऱ्याचा अपमान करतो त्याला झोप येते का? एक साधी सोपी गोष्ट म्हटलं तर रामदास स्वामींनी सांगितलं की आपण लोकांकडनं वागण्या बोलण्याच्या ज्या ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा आपण आपल्याकडून लोकांसाठी पूर्ण करतो का? एवढा जरी विचार केला तर आपल्याला कळेल की आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे. लोकांनी अपमान केला तर आपल्याला चालतो का तर नाही चालत, लोकांनी टाकून बोललेलं चालतं का नाही चालत, लोकांनी कुठंतरी आपल्याला दुःख होईल असं बोललं का चालतं का तर नाही चालत, लोकांनी कुठंतरी आपली टिंगलटवाळी केलेली किंवा पाण उतारा केलेलं चालतो का तर नाही चालत. मला असं वाटतं आपण ज्या ज्या अपेक्षा लोकांकडनं करतो आपण तसं वागतो का? हे कुठेतरी रामदास स्वामी सांगतात की आपण असं चिमटा घेतला तेणे कासावीस झाला. आपल्याला चिमटा घेतला असं आपण कासावीस होतो, ते म्हणतात की आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्यासारखी दुसरी लोक आहेत त्यांनाही राग येतो, त्यांनाही वाईट वाटतं. मला असं वाटतं की या पद्धतीने जर वागायचा प्रयत्न केला तर आपल्या संवादातल्या अनेक चुका या दुरुस्त होऊ शकतात. जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी, ज्यामुळे दुसऱ्याच्या मनाला वेदना होतात दुःख होतात त्याच्यासारखं पाप नाही. असं तुकाराम महाराज म्हणतात की पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. रामदास स्वामी असं सांगतात की बोलताना वागताना आपण जे बोलतो त्यांनी दुसऱ्याच्या मनाला दुःख आणि वेदना जर झाल्या त्याच्यासारखं पाप नाही. आपण घरात जरी एखादा चुकीचा शब्द आपल्या आईला किंवा वडिलांना बोललो तर आई वडील सुद्धा आयुष्यभर तो शब्द विसरू नाही शकत, फक्त आपला घात करत नाही, ते म्हणतात आपलाच मुलगा आहे मूर्ख आहे सोडून देतात, बाहेरची लोक सोडून देत नाहीत. रामदास स्वामी म्हणतात जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोण एके प्रसंगी. आपला घात केल्याशिवाय राहत नाही, लोक वाचपा काढल्याशिवाय राहत नाही, लोक वाट बघतील. उशीर झाला तर त्याच्यावर मी नेहमी सांगतो चक्रव्याड व्याज लावून आणखीन दामदुप्पट तुमचा अपमान करतील आणि त्रास देतील. मला असं वाटतं जे पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावे ते काय? जे पेरलं ते अरे म्हटलं की का रे हा येणारच. मला असं वाटतं बोलण्या वागण्याचे साधे दिसणारे जे नियम आहेत असं रामदास स्वामी सांगतात, पण त्याच्यात खूप खोलवर अर्थ आहे, बारीक अर्थ आहे. आणि या पद्धतीने दृष्टिकोन ठेवून तर जीवनामध्ये आपण वागलो बोललो तर आपल्या जे नाती आहेत, रिलेशनशिप आहेत, आपल्या संवाद आहेत हे उत्तम राहतील. आपल्या एकमेकामध्ये सौहार्दाचं वातावरण राहील, आपल्या एकमेकात सामंजस्य कामावर असेल कुटुंबात असेल हे वाढेल. तर बोलणं वागणं ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. जगामध्ये जगमित्र जीवेपासी आहे सूत्र असं रामदास स्वामी म्हणतात. तुम्ही किती हुशार असाल, बुद्धिमान असाल, कर्तृत्ववान असाल, तर तुम्ही वागलात कसं, बोललात कसं, लोकांशी इंटरॅक्शन कशी केली, संवाद कसा घडवला आणि लोकांना सुख तुमच्या बोलण्या वागण्याने होतं का, लोकांना त्रास होतो, हे सगळ्यात लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे रामदास स्वामी म्हणतात की जगामध्ये जगमित्र कोण असतो की ज्याची जीभ धडे. हे सगळं सूत्र जे आहे त्याचं जे रहस्य आहे सगळं जिभेमध्ये दडलेलं आहे. आपली जीभ धड पाहिजे. मला असं वाटतं अशा अनेक ओव्या दासबोधामध्ये आहे. दासबोध हा खूप महान ग्रंथ आहे की जो आपल्या आधुनिक जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, अगदी कारखान्यांमध्ये सुद्धा वागताना बोलताना कामं करताना उपयोगाला येतो. आणि ह्याच्यातली अनेक तत्व ही जुनी वगैरे काही नाही, 350 वर्षापूर्वी सगळी ही तत्व अमर तत्व आहेत. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने त्याचा वापर करू शकतो आणि आपलं जीवन हे आणखीन विकसित करू शकतो. रामदास स्वामींचे हे महान उपकार समर्थांचे आपण लक्षात ठेवून त्यांचं स्मरण करून इथं थांबू. जय जय रघुवीर समर्थ.